So we're going to look at this text, which is a short version of the Tibetan Book of the Dead.
बापरे भाषांतर किती कठीण आहे करू कमी हो का चालेल तर हे तिबेटियन बुक ऑफ डेट आहे त्याच्यामधलं हे थोडक्यात जे घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण आता लक्ष देणार आहोत त्याच्यावर अभ्यास करणार आहोत
एंड इट कम्स ऑफ कोर्स फ्रॉम द तिबेटियन ट्रेडिशन
तर हे तिबेटियन संस्कृतीमधून हे आलेलं आहे
दिस पर्टिक्युलर टेक्स्ट वॉज कंपोज्ड इन द 14th century
तर हे जे लिहिलं गेलं आहे ते 14व्या शतकात लिहिलं गेलेलं आहे
बाय अ गुरु कॉल्ड कर्मलिंगपा
तर कर्मलिंगपा या नावाच्या गुरुनी हे लिहिलेलं आहे
सो यस इट वॉज कंपोज्ड इन टिबेटन
आणि त्याचं जे भाषांतर आहे ते तिबेटियन मध्येच केलेलं आहे
बट बिफोर वी कम टू द ऍक्च्युअल टेक्स्ट आय वॉन्ट टू गो बॅक टू द बुद्ध
तर आपण ह्याच्याकडे येण्यापूर्वी मी भविष्यातल्या बुद्धांकडे जाऊ इच्छितो
सो ऑफ कोर्स द बुद्धा लिव्ड 1900 इयर्स बिफोर दिस टेक्स्ट वॉज कंपोज्ड
तर हे जे लिहिलं गेलेलं आहे त्याच्या आधी एक 900 वर्षापूर्वी बुद्ध होऊन गेले
अँड सो दिस टेक्स्ट डझंट कम फ्रॉम द बुद्धा
तर हे जे लिहिलेलं आहे तर हे बुद्धांकडून आलेलं नाहीये
So I want to tell you a little bit about what the Buddha had to say about these topics.
तर ह्याच्यामध्ये बुद्धांना काय बोलायचं सांगायचं आहे तर त्याच्याबद्दल हे इथे लिहिलेलं गेले
So the subject is what happens at death and after death and when you're reborn.
तर हा जो विषय आहे तर नेमकं काय घडतं मृत्यूपूर्वी मृत्यूनंतर आणि जेव्हा आपला पुनर्जन्म होतो
And it tells you how to work in those states.
आणि मग इथे आपल्याला हे सांगितलं गेलंय की हे जे अवस्था आहे त्याच्यामध्ये कसं कार्य करायचं आहे
So you find nothing like that in the Pali canon.
तर पाली जे साहित्य आहे त्याच्यामध्ये असं काही दिलेलं नाहीये
So this tradition of how to work when you're dying and when you're dead is a Tibetan one.
तर हे जे तिबेटियन संस्कृतीमध्ये हे दिलेलं आहे की तुमच्या मृत्यूपूर्वी कसं कार्य करायचं मृत्यूच्या दरम्यान आणि जन्माच्या वेळी
But the Buddha said a lot about death.
पण बुद्धांनी मृत्यूबद्दल अनेक वेळेस बोललेले आहे
And he very strongly emphasized the need to think about death.
आणि बुद्धांनी पण खूप आपल्याला सांगितलेलं आहे की आपलं जे मृत्यू आहे त्याच्याबद्दल आपण कसा विचार केला पाहिजे
Now he didn't say that just to make you unhappy.
बुद्धांनी केवळ आपल्याला दुःख वाटावं म्हणून मृत्यूबद्दल सांगितलेलं नाहीये
he didn't say it just to frighten you
किंवा बुद्धांनी आपल्याला भीती वाटावी मृत्यूबद्दल असंही सांगितलेलं
नाही So why does the Buddha say you should think about death
तर बुद्धांनी का असं म्हटलेलं आहे की आपण मृत्यूबद्दल विचार केला पाहिजे
बदलण्यासाठी मदत होते त्यामुळे
it helps us to change
why does it help you to change
तर का बदलण्यासाठी
आपल्याकडे कमी वेळ आहे आणि आपल्याला चांगल्या मनोवस्थेमध्ये जगायचे आणि आपल्याला म्हणजे आपलं हे ध्येय ठरलंय की आपल्याला त्या बुद्धत्वाच्या दिशेने जायचे त्यामुळे मदत होईल
बिकॉज वी हॅव व्हेरी लेस टाइम टू लिव्ह अँड व्हॉट एव्हर टाइम वी हॅव टू स्पेंड इन अ व्हेरी पॉझिटिव्ह
नो टाइम टू वेस्ट
तर आपल्याकडे वेळ नाहीये तो व्यर्थ घालवण्यासाठी
वी डोंट नो व्हेन डेथ विल कम
आणि आपल्याला कुणालाही माहित नाही की आपला मृत्यू कधी येईल
सो वी नीड टू यूज दिस मोमेंट वेल
तर आपल्याला प्रत्येक क्षण आहे तो आपल्याला त्याचा चांगला सदुपयोग करायचा आहे
सो आय एम गोइंग टू फर्स्ट ऑफ ऑल मेंशन टू यू 5 रिफ्लेक्शन्स दॅट द बुद्धा सेड एव्हरीबॉडी शुड थिंक अबाउट एव्हरी डे
तर बुद्धांनी आपल्याला 5 जे चिंतन आहेत तर त्याच्याबद्दल मी इथे तुम्हाला सांगणार आहे की जे आपल्याला दररोज करायचे आहे आपल्या जीवनामध्ये
यू प्रॉब्ली हर्ड देम बिफोर बिकॉज आय हैव मेंशन देम क्वाइट अ लॉट
मृत्यूबद्दल
तर मी आधी पण बऱ्याचदा त्याचं सांगितलंय त्याच्याबद्दल तर कदाचित तुम्हाला माहिती पण असतील
सो द फर्स्ट इज आय एम शुअर टू बिकम ओल्ड आय कॅनॉट अवॉइड एजिंग
तर पहिली गोष्ट आहे की मी वृद्ध होणार आहे ही गोष्ट स्वीकार करणे
I remember when I first encountered this text. When I first read this text, I remember that.
मी प्रथम जेव्हा हे वाचन केलं ह्या पुस्तकाचं त्यावेळेस मला ह्या गोष्टीचं स्मरण झालं.
आय हॅड लॉंग हेअर.
तर माझे काही एक वर्षापूर्वी लांब केस होते.
ऑल ओव्हर द टॉप ऑफ माय हेड आय हॅड लॉंग हेअर.
तर माझ्या केसांचं जो हे होतं रचना जी होती ती खूप अशी लांब लचक.
आय वॉज जस्ट 21. आय वॉज जस्ट अ यंग मॅन.
आणि मी तरुण 21 वर्षाचा होतो.
अँड वेल नाऊ आय एम 64.
आणि आता मी 64 वर्षाचा आहे.
अँड व्हेन आय वॉज 21 आय हॅड नो आयडिया व्हॉट इट वुड बी लाईक टू बी ओल्डर.
मी जेव्हा तरुण होतो त्यावेळेस मला कसलीच कल्पना नव्हती की माझं मी कशा प्रकारे दिसेल वृद्ध अवस्थेत.
सो वी नीड टू रिफ्लेक्ट ऑल द टाइम दॅट वी आर गोइंग टू गेट ओल्डर.
आणि आपलं जे चिंतन आहे तर ते चिंतन आपण याच्यावरती केलं पाहिजे की आपण म्हातारपणी कसे असू.
गेटिंग ओल्डर मीन्स ऑफ कोर्स मोर अँड मोर पेन इन युअर बॉडी.
आणि आपण जेव्हा आपलं म्हातारपण जवळ येतं तर आपल्या शरीरामध्ये अधिक अधिक दुःखद वेदना सुरू होतात.
युअर सेन्सेस डोंट वर्क एज वेल.
आपले जे बाकीचे इंद्रिय आहे त्यांचं काम पण कमी होतं.
इव्हन ओजो गीटर इज गेटिंग ओल्ड. शी हॅज टू हॅव ग्लासेस.
ओजो गीतानी पण चष्मा लावलाय.
दे से दॅट अ पर्सन ऑफ 16 कॅन सी आय थिंक इट्स समथिंग लाईक a person of 60 can see only 25% of the light that a person of 16 can see.
Sorry.
So somebody who's a 16 has 100% vision. Somebody who's 60 has 25-40%.
तर 16 वर्षाचा जो तरुण असेल त्याला त्याची जी दृष्टी असते ती पूर्ण 100% असते. आणि जो 60 वर्षाचा वृद्ध व्यक्ती असेल तर त्याची 25% राहते ती दृष्टी.
द वर्ल्ड लिटरली बिकम्स डलर डार्कर.
त्या व्यक्तीसाठी त्या वयामध्ये जे जग असतं ते कुठेतरी अंधारमय असं वाटायला लागतं.
अँड वन हॅज लेस एनर्जी.
आणि त्यावेळेस मग शरीरामध्ये पण ऊर्जा कमी झाली असते ताकद कमी झाली
असते. नो क्वेश्चन यू जस्ट हॅव लेस एनर्जी.
आणि मग इथे काही प्रश्नच उरत नाही कारण की तिथे शरीर जे आहे ते कमजोर होत जातं.
सो दिस इज अ फॅक्ट दॅट यू विल ऑल एक्सपीरियन्स इफ यू कंटिन्यू टू लिव्ह.
आपण जर दीर्घकाळ जगलो तर आपण सुद्धा याचा अनुभव घेऊ पुढे.
सो वेल ऑफ कोर्स दॅट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम फॉलिंग इन टू बीइंग ड्रंक विथ यूथ. इट प्रिव्हेंट्स यू फ्रॉम बीइंग ड्रंक इंटॉक्सिकेटेड विथ यूथ.
तर मला काय ते सांगता येईना
म्हणजे तरुणपणामध्ये
जशी नशा असते तर त्या दरम्यान त्या वयात ती नशा आपली कमी झालेली असते.
यु नो व्हॉट युअर चिल्ड्रन आर लाईक.
तर आपल्याला माहिती आपली मुलं हे आता कसे जगत
आहेत. आणि
जे टीनेजर्स आहेत ते आपल्याला माहिती.
दे थिंक देयर इज नो टुमॉरो.
कारण की ते विचारच करत नाही उद्या.
दे थिंक एव्हरीथिंग एक्झिस्ट फॉर देम.
आणि त्यांना असं वाटतं की त्यांच्यासाठी प्रत्येक गोष्ट ही लगेच निर्माण होते.
यू ट्राय टू गिव्ह देम सम विजडम दे डोंट वांट टू लिसन.
आपण जेव्हा त्यांना काही प्रज्ञा सांगायला जातो की असं चांगलं आहे तर ते आपलं ऐकत नाही.
बिकॉज यूथ इज लाईक अ ड्रग.
कारण की त्यांचं जे मन आहे ते एखाद्या नशेसारखं. ते
यू रिमेंबर.
आपल्याला माहिती आहे.
Some of you are still young, but only relatively.
तुमच्यापैकी काही जण अजून पण तरुण आहेत पण काही प्रमाणात.
So the Buddha said, don't waste your youth.
तर बुद्धाने सांगितलं आपलं तारुण्य जे आहे ते आपण असं कुचकामी घालू नये.
Even when you're 60, you're going to get older and maybe you'll be 80.
तर आपण जरी 60 वर्षाचं असं तरी सुद्धा आपण पुढे चालून 80 वर्षाचं होणार आहोत.
When you're 80, you have so much less energy than when you're 60. I'm talking to me.
60 वर्षात आपली जी शक्ती असते ती जेवढी कमी झाली असती 80 वर्षांमध्ये आणखी कमी झालेली असणार.
So that's the first thing the Buddha says we should think about every day.
तर ही पहिली गोष्ट जी बुद्धांनी सांगितलं की दररोज ह्या गोष्टीचं आपण स्मरण केलं पाहिजे.
And then he says we should reflect every day that I'm going to get ill. It's inevitable.
आणि मग त्यांनी हे पण सांगितलं की आपण दररोज चिंतन केलं पाहिजे की मी आजारी पडणार.
I can't avoid illness.
आणि हे आजार पण जे आहे तर ते मी टाळू शकत नाही.
It's impossible to be a human being and live and not get ill at some point.
आपल्या मनुष्य म्हणून आपण आजारी पडणार नाही ही गोष्ट अशक्यच आहे.
And you may be very well now.
कदाचित आपण आता ह्या स्थितीत खूप चांगले असू.
But at any minute, serious illness can come.
आणि काय कुठल्याही क्षणी आपल्याला एखादी म्हणजे आपल्याला कुठले आजार पण येऊ शकतो, कुठले दुखणं येऊ शकतो.
So again, as Suhasini said, the Buddha is trying to say, use this moment while you've got the health.
तर आता जसं सुहासिनींनी सांगितलं तसंच बुद्धांनी जसं सांगितलंय की तुम्ही प्रत्येक मिनिटाचा उपयोग करा जेव्हा तुमची अवस्था चांगली आहे शारीरिक.
Well, for instance, Sunita sent me a text message this morning.
तर सुनीताचा आज SMS आला त्यांना.
And she was very unhappy, but she can't come because she's got too much pain in her back and neck.
तिला खूप दुःख झालं की ती येऊ शकली नाही, परंतु तिच्या मानेत आणि पाठीच्या मणक्यात खूप त्रास आहे.
That could have been any of us.
तर असं आपल्याबद्दल पण घडू शकतं.
Illness can come at any time.
तर आपल्याला कुठल्याही क्षणी दुखणे येऊ शकतं शारीरिक.
So the more we reflect on that, the more we seize our opportunities.
तर आपण याच्यावरती अधिक अधिक जर चिंतन केलं तर तेवढंच आपल्याला पुढे संधी निर्माण होते.
So of course this is, the Buddha said, the antidote to the intoxication of health.
तर बुद्धांनी आपल्याला त्याला काय म्हणतं मराठीत, अँटीडोट,
रामबाण
हे उपाय जे असतात.
तर बुद्धांनी हे खरं तर आपल्याला रामबाण हे आपल्याला उपाय दिलेले आहेत त्याच्यावर.
आपल्या भाषेत आपल्या भारतीय भाषेत रामबाणच
कॉमन लँग्वेज. रामाज एरो क्युअर्स एव्हरीथिंग. यस, because when you're healthy, you just think, well, never mind, wait till tomorrow.
तर आपण जेव्हा सशक्त असतो शरीराने त्यावेळेस आपण असा विचार करतो की ठीक आहे आज नाही तर मी उद्या करेल.
Then of course lastly he says, think every day about death.
आणि असं सांगितलंय की आपण प्रत्येक दिवस जो आहे तो आपण मृत्यूबद्दल विचार केला पाहिजे.
I'm sure to die.
आणि मी माझा मृत्यू हा अटळ आहे.
And I can't avoid it.
आणि मी याला टाळू शकत नाही.
That's the one thing we know about human beings. Everybody who's lived up until 150 years ago is dead.
तर आपल्या मनुष्य प्राण्यामध्ये प्रत्येक जण जे आहे आता जिवंत आहे ते कधी ना कधी मरणार आहे.
I think recently the oldest woman alive died at the age of 143 or something like that.
तर त्यांनी असं ऐकलं की आता एक 140 वर्षाची एक वृद्ध महिला आहे, तिचं आता निधन झालं.
But most people are dead by the time they're 80 or even 70.
काही लोकांचा 80 किंवा 70 वर्षात पण मृत्यू होतो.
So it's bound to happen to every one of us.
आणि ह्या सगळ्या घटना ज्या आहेत ह्या आपल्या प्रत्येकाबद्दल अशी घडणार आहे.
And well, again, Suhasini explained why it's important for us to reflect on that.
आणि आता जसं सुहासिनींनी सांगितलं की आपल्याला काय ही महत्त्वाची गोष्ट याच्यावरती चिंतन करणं.
So then the Buddha, the next two reflections really point to the implications of the fact that we're going to die.
तर जे नंतरचे दोन जे आहे मुद्दे त्याच्यामध्ये असं दिलेलं आहे की आपलं जे मृत्यू आहे त्याच्याबद्दलचे आपण काय म्हणतात त्याला
इम्प्लिकेशन
म्हणजे अंमलात आणायचे,
अंमलात कसे आणायचे.
वेल, व्हेन यू डाय यू कांट टेक एनीथिंग विथ यू.
आपला जेव्हा मृत्यू होतो तर आपण आपल्या सोबत काहीही नेत नाही.
यू गॉट टू बी पार्टेड फ्रॉम एव्हरीथिंग दॅट इज डिअर टू यू.
आपल्याला जे प्रिय वस्तू किंवा व्यक्ती असतात त्याच्यापासून आपण पूर्णपणे दूर जातो.
दिस इज अ फॅक्ट.
आणि हे सत्य आहे.
इट इज डिफिकल्ट पर्टिक्युलरली युअर ओन मदर्स.
आपण एक आई असल्यामुळे आपल्यासाठी हे कठीण आहे पण ही सत्यता आहे.
बट व्हेन यू डाय यू लीव युअर चिल्ड्रन बिहाइंड, यू लीव युअर हस्बंड्स बिहाइंड.
आपण आपला जेव्हा मृत्यू जर झाला तर आपण आपली मुलं, आपले पती आहेत त्यांना आपण सोडून जातो.
And that probably is the most painful reflection for you. Yeah.
आणि खरं तर हे आपल्यासाठी खूप वेदनादायक हे गोष्टी असतात.
And well, in coming here you've left them behind.
आपण इथे आलो त्यांना सोडून आलो होतो.
But they'll be there probably when you go back.
पण आपल्याला याची खात्री आपण गेल्यानंतर ते तिकडेच असणार.
मेबी नाऊ यू आर ग्लॅड टू लीव देम बिहाइंड.
कदाचित आपल्याला आता आनंद होत असेल आपण त्यांना सोडून आलोय.
बट यू नो व्हॉट हॅपन्स, युअर माइंड्स विल स्टार्ट टू गो बॅक.
पण काय घडतं की आपलं मन जे आहे ते आपल्याला परत पाठीमागे तिकडे घेऊन जातं.
यू बी थिंकिंग ओह दॅट हजबंड ऑफ माइन ही वोंट गिव देम प्रॉपर ब्रेकफास्ट.
आणि आपण विचार करतो की माझे पती हे बरोबर मुलांना नाश्ता देत असतील की नसतील.
व्हॉट विल हॅपन इफ यू नो दे हॅव सम इलनेस.
जर आजारी पडले मुलं तर काय होईल.
दिस इनएविटेबली विल गो थ्रू युअर माइंड.
आणि हे आपले नैसर्गिकच हे विचार आपल्याला तिकडे घेऊन जात असतात.
सो वेल व्हेन यू डाय दॅट्स फायनल.
पण आपला जेव्हा मृत्यू होतं तर ते सगळं अंतिम असतं.
दॅट्स इट. यू वोंट सी देम अगेन.
आणि त्या क्षणी आपण परत त्यांना बघू शकत नाही.
आय डोंट वॉन्ट टू बी टू हेवी बट दिस इज द फॅक्ट ऑफ इट.
मला तुम्हाला खूप असं ही कठीण गोष्ट सांगायची नाही पण हे सत्यता आहे.
सो दॅट सेज समथिंग अबाउट हाऊ वी रिलेट टू देम इवन इन दिस लाईफ.
परंतु आपल्या ह्या जीवनामध्ये आपण त्याच्याशी कसं संबंध लावून बघू शकतो.
यू समहाउ नीड टू डू युअर रिस्पॉन्सिबिलिटी एज अ मदर बट विथ सम डिटॅचमेंट.
तर एक आई म्हणून आपल्या जे जबाबदाऱ्या आहेत त्या तर आपल्याला करणं गरजेचंच आहे पण आपण काही अलिप्त पण आपल्याला राहता आलं पाहिजे.
सो दॅट युअर होल लाईफ इजंट जस्ट लिव्ड फॉर देम.
आपलं संपूर्ण जीवन हे केवळ त्यांच्यासाठीच आपल्याला व्यतीत करायचं असं नाही.
आय थिंक दिस पर्हॅप्स पर्टिक्युलरली फॉर मदर्स इज व्हेरी डिफिकल्ट.
खरं तर हे ज्या आई आहेत मातांसाठी हे खरंच कठीण गोष्ट आहे.
बिकॉज एज अ मदर यू सॉर्ट ऑफ हॅव टू गिव्ह युअर लाईफ to your children.
कारण की आई म्हणून आपल्याला आपलं पूर्ण जीवन मुलांसाठी समर्पित करायचं असतं.
When especially when they're very small, you have no thought, no time for yourself.
जेव्हा मुलं लहान असतात त्यावेळेस आपल्याला वेळच नसतो स्वतःसाठी.
So nature means you to give yourself to your children.
आणि हे निसर्गामध्येच अशी रचना केलेली आहे की आपण एक आई म्हणून आपल्या मुलासाठी आपण आपलं पूर्ण आयुष्य समर्पित.
And if you didn't do that, the child couldn't grow healthily.
आणि ते लहानपणी जर आपण ते करू शकलो नाही तर आपल्या मुलाची पण वाढ व्यवस्थित होणार नाही.
But as they grow up, you need to let them go.
पण जशी जशी मुलं मोठी होत राहतात त्यावेळेस त्यांना पण त्यांच्या पद्धतीने आपण वाढ.
And because one day, well, they're going to live lives of their own anyway.
कारण की एक दिवस असा येईल की ते त्यांचं स्वतंत्र जीवन जगतील.
One day, you'll just be a photograph on their wall.
एक दिवस असा पण येईल की त्यांच्या मुलांच्या घराच्या भिंतीवर आपला केवळ फोटो तिथे
लटकत.
आणि हे सत्य आहे.
यु नो यू बी दिस वुमन लुकिंग डाऊन फ्रॉम द वॉल ऑफ देअर हाऊस.
तर त्या फोटोमध्ये एक महिला आहे त्या चित्रातून ती घराकडे बघत आहे.
And you won't be there.
त्यावेळेस आपण जिवंत नसणार.
गॅलन्स. यस. It's the truth.
आणि हे सत्य आहे.
And yeah, you'll be gone.
आणि आपल्याला हार घालून तसं ठेवण्यात येईल.
So that means you need to do something about that.
आणि त्यासाठीच आपल्याला काहीतरी करायचं आहे.
You need to develop your own inner strength and life.
आपल्या जीवनातली आपली जी आंतरिक शक्ती जी आहे त्याचा आपल्याला विकास करायचा आहे.
Being a really good mother, being the best mother.
आपल्याला एक उत्कृष्ट दर्जेदार माता व्हायचं.
But with some independent spiritual life of your own.
परंतु आपलं पण आध्यात्मिक असं स्वतंत्र जीवन आपण निर्माण केलं.
That's what death says to you.
तर मृत्यू जे आहे तेच आपल्याला हेच सांगतं.
So that your life isn't just about raising your children, getting them married, dying.
आपलं जीवन केवळ एवढंच नाही की मुलांची वाढ करणं त्यांचे मग नंतर लग्न करणं आणि मग आपला मृत्यू होणं.
That's what most people do, most women do.
बऱ्याचदा अशाच महिलांचं जीवन असं घालवतात.
They marry, they have children, they have grandchildren, they die.
त्यांचं लग्न होतं मग नंतर मुलं होतात मग त्यांची मुलांची मुलं होतात आणि नंतर मृत्यू होतो.
Nothing wrong with all that, but there needs to be something more.
तर ही काही चुकीची गोष्ट नाही असं करणं पण त्याच्याही व्यतिरिक्त काहीतरी अधिक घडलं पाहिजे.
बिकॉज इफ देयर इज लाईफ आफ्टर डेथ यू आर गोइंग टू टेक युअर अटॅचमेंट विथ यू.
कारण की मृत्यूनंतर आपण आपली जी आसक्ती जी आहे ती आपण आपल्यासोबत घेऊन जाणार.
यू वोंट टेक युअर चिल्ड्रन विथ यू बट यू विल टेक युअर अटॅचमेंट टू देम विथ यू.
आपण आपला जेव्हा मृत्यू होतो तर आपण काही मुलांना सोबत घेऊन नाही जात पण आपली त्यांच्याबद्दलची असलेली आसक्ती आहे ती आपण सोबत घेऊन जातो.
अँड वेल दॅट विल अफेक्ट युअर एक्सपिरियन्स आफ्टर डेथ.
आणि मग मृत्यूनंतर आपल्याला ह्याचा अनुभव येईल.
सो दिस इज क्वाईट स्ट्रॉंग स्टफ. या या. I can imagine that when this begins to sink in more deeply, no doubt you've thought before, maybe you'll feel something.
मला असं वाटतं की जर ही गोष्ट तुम्ही खूप अशी सखोल स्वतःमध्ये उतरून घेतली तर कदाचित तुम्हाला याच्यातून स्पष्टता निर्माण होऊन तुम्ही विचार कराल.
But if you think about this, you will live your life differently.
तुम्ही जर विचार केला ह्या गोष्टींचा तर तुम्ही तुमचं जीवन जे आहे ते वेगळ्या प्रकारे जगायला सुरुवात कराल.
And you'll do your duty as a mother.
आणि तुमचं जे आई म्हणूनचं जे कर्तव्य आहे ते पण तुम्ही करणार.
But you'll be gradually letting your children grow.
तर हळूवारपणे मुलांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या.
And that's good for them.
आणि ते त्यांच्यासाठी सुद्धा चांगलं आहे.
So yes, it's a very strong reflection.
तर खरोखर हे जे चिंतन जे आहे ते खूप असं स्ट्रॉंग आहे.
I must be separated and parted from all that is dear and beloved by me.
मी माझे जे मी ज्यांच्यावरती प्रेम करते जे माझे ज्यांच्याबद्दलची आसक्ती आहे त्यांच्याबद्दल मी हळूवारपणे बाजूला गेली पाहिजे.
You know, for you it's probably the main attachment is children and family.
तर आपलं मुख्य जे आकर्षण जे आहे आसक्ती जी आहे ते आपलं कुटुंब आहे आपली मुलं आहेत.
Some people it's their bank account.
No bank
nothing to leave behind. Nothing to leave.
काही लोक बँक अकाउंट बद्दल ते विचार करत असतात त्यांची आसक्ती असते.
सम पीपल व्हेरी अटॅच्ड टू देअर बँक अकाउंट देअर हाऊस.
काही लोकांची जी आसक्ती असते त्यांचे जे बँक अकाउंट आहे त्याच्याबद्दल असते आणि घराबद्दल सुद्धा असते.
बट व्हेन यू डाय यू कांट गो टू द बँक ऑफ बार्डो अँड टेक युअर मनी आउट.
तर आपला मृत्यू झाल्यानंतर आपण बँकेत जाऊन आपले जे पैसे आहेत ते आपण काढून घेऊ शकत नाही.
यू गो इन टू द बार्डो व्हेन यू डाय.
आपण मृत्यूनंतर बारडो अवस्थेत जातो.
So there was a joke that and the men's team got made with somebody put his money into the bank of Baroda thinking it was the bank of Bardo.
कुणीतरी बँक ऑफ बरोडा मध्ये पैसे ठेवले तर ऐकलं एकाने असं की ते बँक ऑफ बारडो आहे
का. आफ्टर इज द बँक ऑफ बारडो आय वॉन्ट माय मनी.
मृत्यूनंतर आपण असं विचार करू की बँक ऑफ बारडो कुठे तिकडे मला पैसे
काढायचे.
आपण काही सोबत नेऊ शकतो नाही आपण सगळं पाठीमागे सोडून जातो.
सो लेट्स have some tea and then we'll keep going and go a bit further with this.
Break.
Tea break.
Chaa gyuya ani